मंगलमय हे नाम स्मरा वे तो बाचे नाम स्मरा
गुरु ओम। श्री गुरुवर्य भाऊ काका उर्फ श्री विष्णु गोविंद दळवी शिष्य परिवार बडोदे सादर करीत आहेत श्री देव वेतोबाची भक्ती रस प्रदगिती। श्री देव वेतोबा कवन सुमने, कवी श्री मधुकर सुळे, श्री अण्णा बोंद्रे, सौ हेमांगिनी दळवी, श्री राजन सुळे, सौ शैलजा मेढेकर। संगीत व स्वररचना श्री चंद्रकांत प्रधान। गायक श्री चंद्रकांत प्रधान, सौ वासंती हंडे, सौ नीलम चौबन। साथ हार्मोनियम श्री चंद्रकांत प्रधान। तबला शशिकांत सुळे। संतूर निखिल बिडवाळकर। सहायक श्री सुरेश बिडवाळकर व भक्त परिवार। आरवली हे कोकण पट्टीत वसलेले सुंदर गाव। श्री देव वेतोबाला येथे त्याचे भक्त भूमिया पूर्वसन्नी आणले। अत्यंत जागृत असा हा रुद्रावतारी देव भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जातो। विठ्ठलाप्रमाणेच सगुण साकार रूप घेऊन भक्तांच्या अडीअडचणीत हा मदतीला धावला आहे व धावतो। भक्तांवरील प्रेमापोटी हा भक्तांवर कधी रागावतो, कधी रुसतो, कधी फुकतो, तसेच भक्तांचे लाडही करतो। कोकणातील फणसाप्रमाणेच वरून कठोर दिसणारा परंतु आतून अत्यंत प्रेमळ असणाऱ्या ह्या देवाच्या भक्तिरसाचा आपण आनंद लुटूया। चला तर ऐकूया श्री देव वेतोबा कवन सुमने।